अंजन. अंजन हा शिंबावंत वृक्ष लेंग्युमिनोजी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव हार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेंग्युमिनोजी कुलामधील सिसॅल्पिनी ऑइडी उपकुलातील वनस्पतीप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इत्यादी देशात हा आढळतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील वनात हा वृक्ष आढळतो. अंजन हा पानझडी वृक्ष असून 25 ते 35 मीटर उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे 12 ते 15 मीटर उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने लांब देठाची एका आड एक असतात. ती संयुक्त प्रकारची असून 2 ते 6 सेंटीमीटर लांब आणि 2 ते 3 सेंटीमीटर रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान आणि हिरवट पिवळ्या रंगाच्या असंख्य फुलांचा फुलोरा येतो. या वृक्षाच्या शेंगा 6 ते 9 सेंटीमीटर लांब, चपट्या, पातळ, लवचिक असतात. शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच बी असते, ती टोकाकडून बाहेर पडते. अंजन या वृक्षाचा पालागुरे खातात, तसेच या पाल्याचे खतही होते. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घर बांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव आणि कोरीव कामास वापरले जाते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर म्हणजेच गुप्त रोगावर औषध म्हणून केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते. ही नोंद देशमुख नरेंद्र यांनी लिहिली आहे.